आकाशवाणी मुंबई, नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत ही गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींची भूमी असल्यानं शांततेविषयी भारत बोलतो तेव्हा जग ऐकतं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या 3 उमेदवारांची नावं जाहीर. विदर्भात धवल क्रांती घडवण्यासाठी NDDB संचालित मदर डेअरी सहाय्यभूत ठरेल असा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास. अंतराळ स्थानकावर अडकलेले वैज्ञानिक सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी गेलेलं स्पेस एक्सचं कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर दाखल. आणि मास्टर्स लीग स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज मुकाबला. भारत ही गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींची भूमी आहे, त्यामुळे भारत जेव्हा शांततेविषयी बोलतो तेव्हा जग ऐकतं, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. AI संशोधक आणि पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. भारतीय नेहमी सद्भावना आणि शांततेसाठी ठाम भूमिका घेतात, असंही ते यावेळी म्हणाले. या मुलाखतीदरम्यान मोदी यांनी युक्रेन आणि रशिया संघर्षावरच्या प्रश्नालाही उत्तर दिलं. दोन्ही देश जेव्हा वाटाघाटी करण्याच्या भूमिकेत येतील तेव्हाचा संघर्ष थांबेल, असं ते यावेळी म्हणाले. मोदी यांनी यावेळी भारत आणि चीन संबंधांवरही आपली मतं मांडली. दोन्ही देशांमध्ये प्राचीन संस्कृतीच्या वारशाचा एक समान धागा आहे. दोन्ही देशांनी जगाच्या कल्याणात आपलं योगदान दिलं आहे. गेल्या काही शतकांमध्ये भारत आणि चीनमध्ये थेट संघर्षाचा कोणताही इतिहास नाही. शेजारी देशांमध्ये मतभेद होऊ शकतात, पण त्यांचं रूपांतर युद्धात होऊ नये यावर लक्ष केंद्रित करण्याची गरजही मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथे रायसीना संवाद 2025 उद्घाटन करणार आहेत. या संवादाचं हे 10वं वर्ष आहे. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लग्झन हे या संवादाच्या उद्घाटनाच्या सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील आणि उपस्थितांशी संवाद साधतील. उद्यापासून 19 तारखेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. यंदा रायसीना संवादाची मध्यवर्ती संकल्पना कालचक्र, नागरिक शांतता आणि पृथ्वी अशी आहे. यंदा या कार्यक्रमात 125 देशांमधून विविध क्षेत्रांमधले आघाडीचे नागरिक सहभागी होणार आहेत. यासाठी विविध देशांचे प्रतिनिधी नवी दिल्लीला पोहोचत आहेत. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरता भाजपानं 3 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यात छत्रपती संभाजीनगर इथले संजय केणेकर, नागपूरमधले संदीप जोशी आणि वर्ध्यातले दादाराव केचे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी एका जागेवर उमेदवार देणार आहे. ही निवडणूक 27 मार्च रोजी होणार आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होईल. आमशा पाडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधानसभेत निवडून आल्यानं रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानसभा आमदारांमधून ही निवडणूक होणार आहे. विदर्भात धवल क्रांती घडवण्यासाठी NDDB अर्थात राष्ट्रीय दूध उत्पादन विकास महामंडळाद्वारे संचालित मदर डेअरी सहाय्यभूत ठरेल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. ते आज नागपुरात मदर डेअरी प्रकल्पाच्या 2ऱ्या टप्प्याचं भूमिपूजन करताना बोलत होते. मदर डेअरीनं आता पशुवैद्यक तज्ज्ञांच्या मदतीनं स्थानिक गायींच्या चांगल्या वाणांसाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. दररोज सुमारे 12 ते 15 लिटर दूध देणाऱ्या गायी विकसित केल्या तर महाराष्ट्राला हरियाणा किंवा पंजाब इथल्या गायी इथे आणायची गरज पडणार नाही, असं गडकरी म्हणाले. जिल्हानिहाय पशुधन विकसित करून ते किफायतशीर किमतीमध्ये दूध उत्पादकांना उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी मदर डेअरीला केली. मदर डेअरीमार्फत नागपूर इथल्या सुप्रसिद्ध संत्रा बर्फीचं देखील विपणन होणं आवश्यक आहे, त्यामुळे विदर्भातल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना देखील फायदा होईल, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा आज पुणे जिल्ह्यात श्री क्षेत्र देहू इथे साजरा होत आहे. यंदाचा हा 300 वर्षांचा अमृत महोत्सवी बीज सोहळा आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले असून प्रशासनानं चोख बंदोबस्त केला आहे. देहूमध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. संत तुकाराम महाराज देहू संस्थानाच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला. वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवासुविधांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांची आणि निर्मलवारी हरितवारी संकल्पनेत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला आहे. तुकाराम महाराजांनी 400 वर्षांपूर्वी मराठी भाषेत तत्वज्ञान सांगितलं असं नमूद करत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वरांनी धर्माबरोबरच लोकशिक्षण आणि प्रबोधनाचं मोठं कार्य केलं असं मनोगत शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केलं.
आनंद आहे, समाधान आहे आणि या वारकरी संप्रदायाच्या बद्दल एक मनात जो आदर निर्माण झालेला आहे, जो पूर्वी होता अधिक वृद्धिंगत झाला. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देऊच्या अध्यक्ष आणि त्यांच्या संस्थेने दिला, मला त्यासाठी त्यांनी योग्य समजलं, हे माझ्यासाठी फार भाग्याचं आहे. हा पुरस्कार दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून आभार मानतो.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथेही संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाथांचा रांजण भरायला सुरुवात झाली आहे. येत्या गुरुवारी 20 तारखेला नाथषष्ठीचा मुख्य सोहळा होणार आहे. मुंबईत होऊ घातलेल्या वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या निमित्तानं गेमिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गेम विकसित करण्याचा अनुभव मिळणार असून त्यांच्या कल्पकतेला चालना मिळेल. ही स्पर्धा इंडिया गेम डेव्हलपर कॉन्फरन्सच्या सहकार्यानं आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी नोंदणीसह अधिक माहितीकरता आपण वेव्ज इंडिया .org या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं www.newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी गेलेलं स्पेस एक्सचं कॅप्सूल आज सकाळी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पोहोचलं. यात अमेरिका, जपान आणि रशियाच्या 4 अंतराळवीरांचा समावेश आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर येत्या बुधवारी पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू करतील अशी अपेक्षा आहे. त्यांची जागा हे 4 नवे अंतराळवीर घेतील. हे दोघे फक्त 1 आठवड्यासाठी अवकाशात गेले होते, मात्र तांत्रिक बिघाडामुळे त्यांचा तिथला मुक्काम 9 महिन्यांपर्यंत पोहोचला. मास्टर्स लीग स्पर्धेचा अंतिम सामना आज मध्य प्रदेशात रायपूर इथे होणार आहे. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारतीय मास्टर्स संघ आणि ब्रायन लाराच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज मास्टर्स संघ यांच्यात मुकाबला होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप जाधव यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं. ते 65 वर्षांचे होते. प्रताप जाधव यांनी 1977 ते 1987 दरम्यान खेळाडू म्हणून आपली कारकीर्द गाजवली. त्यांनी 2 वेळा राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत 6 वेळा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं, त्यात 2 वेळा पदक विजेती कामगिरी केली. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट होती. विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर इथे 42 अंश सेल्सिअस, सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगर इथे 17.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबईत उष्णतेची लाट कायम असून आज आणि उद्या कमाल तापमान सुमारे 36 अंश सेल्सिअस इतकं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत ही गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींची भूमी असल्यानं शांततेविषयी भारत बोलतो तेव्हा जग ऐकतं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या 3 उमेदवारांची नावं जाहीर. विदर्भात धवल क्रांती घडवण्यासाठी NDDB संचालित मदर डेअरी सहाय्यभूत ठरेल असा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास. अंतराळ स्थानकावर अडकलेली वैज्ञानिक सुनीता विल्यम्स आणि बुच विनबोर यांना परत आणण्यासाठी गेलेलं स्पेस एक्सचं कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर दाखल आणि मास्टर्स लीग स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज मुकाबला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. रात्री 8:05 ऐकूया आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र. नमस्कार.